आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरातील रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रेल्वेच्या रिकार्पेटिंगची केली पाहणी. प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे दिले निर्देश. आणि विदर्भात थंडी परतली, किमान तापमानात पुन्हा घट, गोंदियात पारा 14 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. तरुणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पुरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते. देशभरात 45 ठिकाणी असे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून गृहमंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालयांमध्ये 71,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या योजनाही युवांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्या असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. या रोजगार धोरणांमुळे ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वसनीयता आणि पारदर्शकता या क्षमता आहेत. शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसंच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दल ग्रुप सेंटर हिंगणा इथं आयोजित रोजगार मेळाव्यात केलं. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. सुमारे 257 जणांना नागपूरमधील रोजगार मेळाव्यात गडकरींच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृहमंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त झाले. यावेळी नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर नवनियुक्तांनी आनंद व्यक्त केला.
माझं नाव कीर्ती बाळकृष्ण बुधे आहे. मी भंडाऱ्याची निवासी आहे. माझं सिलेक्शन सीआयएसएफ डिपार्टमेंटला झालेलं आहे. आज माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते मला नियुक्तीपत्र मिळालं आहे. मी त्यांची भरपूर आभारी आहे. मी माझ्या आपल्या देशासाठी बेस्ट देणार. जय हिंद.
आणखी एका नवनियुक्तानं आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की
प्रतीक्षा पारदी है. मुझे आईटीबीपी की तरफ से कॉल लेटर आया है. देश सेवा करने का हमेशा से मेरा एक हमेशा से शौक रहा है और आज मैं बहुत खुश हूँ कि प्रधानमंत्री साहब की तरफ से मुझे ये ज्वाइनिंग लेटर मिला है. उनका बहुत बहुत धन्यवाद.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती आज राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरी होत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीत किसान घाट या चौधरी चरण सिंग यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या अन्नसुरक्षा आणि समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या महत्वाच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. खाद्य सुरक्षा सुनिश्चित करणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणं आणि देशाच्या कृषी वारशाच्या संरक्षणात शेतकऱ्यांच्या अमूल्य भूमिकेचं स्मरण या निमित्तानं केलं जातं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या 24 डिसेंबरला ग्राहक व्यवहार विभाग जागो ग्राहक ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ड लाँच करणार आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ऍपमुळे ग्राहकांना URLची माहिती मिळणं शक्य होईल. तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URLची तक्रार करता येणार आहे. परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करणारा होता. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली आणि कुटुंबाला धीर दिला. यावेळी राहुल गांधी यांच्याबरोबर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार, डॉ नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. परभणी आणि बीड प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. सूर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजारानं झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं, पण आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन धावपट्टीच्या कामाला वेळ लागत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा गडकरी यांनी संबंधित कंपनीला दिला. डिसेंबर 2023 विमानतळ प्राधिकरणानं धावपट्टीच्या कार्पेटिंगची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 1 मे 2024 केजी गुप्ता कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले, मात्र अद्याप धावपट्टीचं काम पूर्ण झालं नाही. या संदर्भात अनेक तक्रारी गडकरी यांना प्राप्त झाल्या होत्या. शिवाय धावपट्टीच्या कामामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागपूर विमानतळावरील आवागमन बंद ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही दुप्पट तिप्पट प्रमाणात वाढलेले आहेत. नियमित विमान प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे, याची दखल घेत नितीन गडकरी यांनी धावपट्टीच्या कामाची आज पाहणी केली. जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल, वाळूविषयक सुलभ धोरण आणू अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असं सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू असं ते म्हणाले. याशिवाय राज्यात सुमारे 86,000 हेक्टर झुडुपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित असून यामुळे अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्यानं विदर्भात अधिक असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. या खटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 7 डिसेंबर ते 27 मार्च 2025 या कालावधीत जागतिक क्षयरोग दिनापर्यंत 100 दिवसांची क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत अधिकाधिक क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचारांतर्गत आणणं, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणं आदी उद्दिष्ट ठेवण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे टीबी हरणार आणि देश जिंकणार असल्याचं दिसून येत आहे. 100 दिवसांची टीबी मोहीम देशातील निवडक 347 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. या क्षयरोग शोध मोहिमेबाबत अधिक माहिती देत आहेत भंडारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद श्यामकुमार.
आपल्या आशा वर्कर आहेत, आरोग्य कर्मचारी, सीएचओ हे घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करणार आणि ज्या संशयितांना टीबीचे लक्षणे आढळतील त्यांची आपण तपासणी करून घेणार आहोत निक्षेपांच्या मदतीने. हे निक्षेपवाहन जे आहे याच्यामध्ये टुंकी नमुना तपासण्याची ट्रूनेट मशीन अद्यावत राहणार आहे आणि सोबत पोर्टेबल एक्सरे पण राहणार आहे. त्याच्या छातीची एक्सरे आणि टुंकीची तपासणी आपण या संशयित क्षयरुग्णांची करून घेणार आहोत आणि त्याच्यातून जास्तीत जास्त ज्यांना टीबी रुग्ण किंवा आजाराचं निदान होईल त्यांना उपचाराखाली आपण लगेच आणणार आहोत.
अकोला जिल्ह्यातही आजपासून ते 3 जानेवारी 2025 सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. संभाव्य क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भात किमान तापमानात किंचित घट जाणवत असून आज गोंदिया इथं 14.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ नागपूर आणि गडचिरोली इथं 14.6 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वर्धा इथं 15 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. कमाल तापमान वाशिम इथं 31.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोजगार मिळवण्याच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरातील रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान आणि परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींची हत्याच जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.